ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे?
नमस्कार, मैं प्रियंका इंडिया वन एटीएम से बोल रही हूँ।